सुप्रभात, तरुण भारत मुंबई, आजच्या ठळक बातम्या। GST परिषदेची पहिली बैठक संपन्न। नरेंद्र मोदी यांच्याकडून सैन्याचं कौतुक। बनावट पदवी प्रकरणी स्मृती इराणी विरोधातील याचिका रद्द। कावेरी नदीच्या पाणी आंदोलनामुळे एक रेल्वेगाडी रद्द। आणि अलिबाग ते मुंबई दरम्यान बोट ॲम्ब्युलन्स सेवा सुरू। आता सविस्तर बातम्या। वस्तू आणि सेवा कर अर्थात GST परिषदेच्या बैठकीचा काल पहिला दिवस होता। या बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। यामध्ये 1 एप्रिलपासून नवीन करप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला। या आर्थिक वर्षापासून म्हणजेच 2015-16 पासून GST लागू झाल्यानंतर पहिल्या 5 वर्षात प्रत्येक राज्याचा वृद्धीदर पाहण्यात येईल आणि जर तो अपेक्षेपेक्षा कमी असेल तर शासन त्या वृद्धीदराची भरपाई शासनाच्या निधीतून करेल अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी दिली। GST परिषदेच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते। भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची पूर्ण जगभरात चर्चा होत आहे। संपूर्ण देशाला भारतीय सैन्याच्या कामगिरीवर अभिमान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं आहे। हिमाचल प्रदेशातील मंडी इथं 3 विद्युत प्रकल्पांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमादरम्यान त्यांनी भारतीय सैन्याची प्रशंसाही केली आहे। आजवर आपण इस्रायलच्या कारवायांबद्दल ऐकलं होतं, मात्र आपणही कोणापेक्षा कमी नसल्याचं भारतीय सैन्यानं दाखवून दिलं आहे, असं म्हणत मंडी येथील सभेत पंतप्रधान मोदींनी भारतीय सैन्याचं कौतुक केलं आहे। या बातम्यांचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे। आता पुढील बातम्या। बनावट पदवी प्रकरणात दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयानं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणींच्या विरोधातील याचिका काल रद्द केली। या प्रकरणाला उशीर झाला असल्याचं न्यायालयाकडून सांगण्यात आलं। स्मृती इराणी यांनी निवडणूक आयोगाला आपली शैक्षणिक पात्रता खोटी सांगितली होती असं त्यांच्या विरोधातील याचिकेत म्हटलं होतं। त्यावर न्यायालयानं इराणी यांना या प्रकरणात समन्स बजावण्याची मागणी करणारी याचिका रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे या प्रकरणात स्मृती इराणी यांना दिलासा मिळाला आहे। कर्नाटक राज्यात सुरू असलेल्या कावेरी नदीच्या पाणी आंदोलनामुळे रेल्वेच्या तिरुचिरापल्ली विभागानं कराईकल ते लोकमान्य टर्मिनस मुंबई ही रेल्वेगाडी रद्द केली आहे। यामुळे रेल्वेगाडीची जोड असलेली लोकमान्य टिळक टर्मिनल्स मुंबई ते हुजूर साहिब नांदेड ही रेल्वेगाडी आज रद्द करण्यात आली आहे। याचबरोबर परतीच्या प्रवासासाठीची उद्याची हुजूर साहिब नांदेड ते लोकमान्य टर्मिनल्स मुंबई ही साप्ताहिक जलद रेल्वेगाडी ही रद्द करण्यात आली असल्याचं रेल्वे प्रशासनानं कळवलं आहे। समुद्र किनाऱ्यालगतच्या गावातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अलिबाग ते मुंबई या दरम्यान बोट ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी केली। कोकण विभागातील रुग्णालयांच्या कामांबाबतचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सावंत बोलत होते। रायगड जिल्ह्यात उरण इथं 100 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास मंजुरी मिळाली असून येत्या 2 महिन्यात बांधकामासाठी लागणारी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासंबंधी डॉक्टर सावंत यांच्याकडून यावेळी सूचनाही देण्यात आल्या आहेत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यापुढील बातमीपत्र रात्री 8 वाजता। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा मुंबई तरुण भारत ॲप। नमस्कार।